ग्रंथांचा अर्थ उदाहरणार्थ भगवद्गीता यूट्यूबच्या लिंकवरून समजते पण उमजत नाही. कारण गीतेचा मूलार्थ समजण्यास गुरुचे माध्यम महत्त्वाचे असते. या विषयावर रामदृष्टी सिनेमाची एक लावणी आठवते. रामदृष्टी सिनेमात बया नावाची गायक लावणीत रामदृष्टीला म्हणते, पुराणातील वांगे राहू द्या आणि मला सांगा चंद्राचं चांदणं उष्ण का शीतल, सांगा हो मज प्रती. अध्यात्म बडबडीचा विषय नव्हे. केवळ संपूर्ण शांततेत, मनःशांततेत